chinimandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट शुक्रवार 1 मे 2020. डोमेस्टिक मार्केट देशभर बाजार स्थिर राहिला. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3300 रुपये राहिला तर M30चा व्यापार 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये होता. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3150 रुपये राहिला तर M30चा व्यापार 3200 रुपये ते 3220 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये होता तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 335.50 डॉलर प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 10.30 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75,720 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1,343 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI 18.69 डॉलर होते. इक्विटी BSE आणि NSE महाराष्ट्र दिनामुळे बंदच आहेत.